आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी कोचिंग संस्थांकरता मार्गदर्शक तत्व जाहीर. आणि देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण. महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगूल चालनाच्या भावनेनं पछाडलेल्या महाविकास आघाडीनं देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शहा यांनी यावेळी केली. मात्र केंद्रातल्या सरकारचं देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. काँग्रेसनं मात्र प्रगतीत अडथळे आणले. काँग्रेसच्या आरक्षणासंदर्भातल्या धोरणावर टीका करताना अमित शहा म्हणाले,
कुछ दिन पहले काँग्रेस पार्टी के अध्यक्ष को ये सारे उलेमा मिले और कहा मुसलमानों को आरक्षण देना चाहिए. अगर मुसलमानों को आरक्षण देना है तो एससी एसटी और ओबीसी का आरक्षण काट कर देना पड़ेगा. राहुल बाबा, मैं आज दूरे से कहकर जाता हूँ, कान खोल कर सुन लो, आपकी चौथी पीढ़ी आएगी तो भी मुस्लिम आरक्षण नहीं.
2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसनं राज्याला 1,91,000 कोटी रुपयांचा निधी दिला तर त्यानंतर आलेल्या भाजपा सरकारनं हीच रक्कम 10,15,890 कोटी रुपयांपर्यंत वाढवली असं ते चाळीसगावमधल्या सभेत म्हणाले. कोरोना काळातल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्तणुकीवरही त्यांनी टीका केली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असं आश्वासन शहा यांनी परभणी इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. भाजपाच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं केलेली विकासकामं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे लवकरच भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आज मुंबईत व्यक्त केला. विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांची त्यांनी आज भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या विविध योजनांमुळे देशाची आर्थिक घडी बसायला तसंच नागरिकांचं जीवनमान सुधारण्याला मदत झाली. भारताची आर्थिक प्रगतीही होत असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही घेतल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. देशाला आत्मनिर्भर आणि तिसरी जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर महायुतीला पर्याय नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गापूर इथं झालेल्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये प्रचारसभा घेतली. लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही असं ते म्हणाले. पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं. महायुतीची सत्ता आल्यावर बीडमध्ये MIDC उभा करू तसंच विमान सेवा सुरू करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलं. ते आज बीड इथं प्रचारसभेत बोलत होते. बीड मतदारसंघात पाण्याचा प्रश्न तडीला नेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार का केला जातो अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या पक्षाकडे केली आहे. अजित पवार यांच्या पक्षानं निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर अवलंबून राहू नये असा सल्लाही न्यायालयानं दिला. विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होऊ शकणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय तडजोड केली आहे मात्र शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर पक्ष ठाम आहे असं ते म्हणाले. राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर GST लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खरगे यांनी केली. सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र ते पाळलं नाही असा आरोप करत महायुतीचं फसवं सरकार उलथून टाकून महाविकास आघाडीला विजयी करा असं आवाहन खरगे यांनी केलं.
तुम्हारे नौकरियां जा रहे, तुम्हारे को बैकलॉग वैकेंसी नहीं मिल रहे, नए भर्ती नहीं हो रहे, क्योंकि नए अगर भर्ती हो गए जितने वैकेंसीज है तो उसमें फिर ये लोग आएंगे, तो इसलिए उन्होंने रिक्रूटमेंट करना बंद कर दिया है। और अगर हमारी कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी हुकूमत में आएगी तो हम 2,50,000 नौकरियां जल्दी भर देंगे।
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। भाजपाचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कापूस सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ करू असं आश्वासन पटोले यांनी यावेळी दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या। लोकशाहीतही काही शक्ती दडपशाहीचा वापर करून लोकभावनांशी खेळत असतील तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं। विद्यमान सरकार महिलांचा जाहीर अवमान करून त्यांच्यावर अन्याय करत असल्याची टीका पवार यांनी केली। विधानसभा निवडणुकीची लढाई ही महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्गातल्या प्रचारसभेच्या वेळी सांगितलं। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वचननाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली। श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे। या कार्यक्रमात आज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्व जारी केली। विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक तत्व जारी केली। या संस्थांनी त्यांचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती जाहीर करावी, या वर्गांच्या कार्यपद्धतीबाबतची स्पष्टीकरणं ठळकपणे प्रदर्शित करावीत, विद्यार्थ्यांची छायाचित्र आणि त्यांची माहिती वापरण्यासाठी त्यांची पूर्वसंमती घ्यावी, आपल्याकडच्या सेवा सुविधा आणि पायाभूत सुविधांची अचूक माहिती जाहीर करावी असं त्यात म्हटलं आहे। चुकीचे दावे, हमी आणि यशस्वीतेची टक्केवारी यांची जाहिरातबाजी टाळावी असंही त्यात म्हटलं आहे। देशातल्या शेअर बाजारांमध्ये आज सलग 5व्या सत्रात घसरण कायम राहिली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 984 अंकांची घसरण झाली आणि तो 77,691 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 324 अंकांची घसरण नोंदवत 23,559 अंकांवर बंद झाला। मुंबईत जोगेश्वरी उपनगरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काल रात्री शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला। तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर ठाकरे यांच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढचा तपास सुरू आहे। हवामान। राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास। महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी कोचिंग संस्थांकरता मार्गदर्शक तत्व जारी आणि देशातल्या शेअर बाजारात सलग 5व्या सत्रात मोठी घसरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।